विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. पुण्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या प्रमुख सहा पक्षांबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाजवादी पक्ष आदी पक्षही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. सर्वच पक्षांचे उमेदवार बाईक रॅली, प्रचार फेरी, पदयात्रा अशा प्रत्यक्ष प्रचारावर भर देताना दिसत आहेत. घराघरापर्यंत असलेला संपर्क ही भाजपाची खरी ताकद आहे. समर्पित कार्यकर्ता ही पक्षाची ओळख आहे. म्हणूनच प्रत्येक कार्यकर्त्यानं मतदानाच्या दिवसापर्यंत झोकून देऊन काम करावं असं आवाहन माजी खासदार प्रदीप रावत यांनी केलं आहे. पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपाचे आजीमाजी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा सहकुटुंब मेळावा आज आयोजित करण्यात आला होता, त्यामध्ये ते बोलत होते. शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रचारप्रमुख दत्ता खाडे, अपर्णा कुराडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. पुणे शहर राजस्थानी समाजानं भारतीय जनता पार्टीला आपला पाठिंबा दिला आहे. दिवाळीनिमित्त समस्त राजस्थानी समाज पुणे शहराच्या वतीनं बाणेरमध्ये स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात संघटनेच्या वतीनं एकमतानं भाजपा आणि कोथरूड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. गुलटेकडी परिसरातील मीनाताई ठाकरे वसाहत, इंदिरानगरमधील महापालिकेच्या जागेवरील झोपडपट्टीचं एसआरआय अंतर्गत त्याच जागेवर पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती महायुतीच्या पर्वती मतदारसंघाच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. मीनाताई ठाकरे वसाहत, मुकुंदनगर, महर्षीनगर, प्रेमनगर परिसरात मिसाळ यांच्या प्रचारार्थ आज पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी त्या बोलत होत्या. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 91 ज्येष्ठ नागरिक आणि 6 दिव्यांग अशा एकूण 97 मतदारांच्या गृहमतदानासाठी 8 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 14 ते 16 नोव्हेंबर या 3 दिवसात गृहमतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी दिली आहे. गृहमतदान पथकामध्ये एक मतदान अधिकारी, एक इतर अधिकारी, पोलीस कर्मचारी, शिपाई, व्हिडिओग्राफर आणि सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश राहील. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना कॅम्प पुणे इथल्या सभागृहामध्ये 13 तारखेला सकाळी 11 ते 12:30 या वेळेमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगानं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदारसंघात मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात तसंच रुपीनगर तळवडे इथं मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आलं. यावेळी उपस्थित तृतीयपंथ कर्मचाऱ्यांनी येत्या निवडणुकीत अवश्य मतदान करणार असल्याचं सांगितलं. दहशतवाद, मूलतत्ववाद, सायबर सुरक्षा यासारख्या समस्या जगभर वाढत आहेत. हिंद प्रशांत महासागर प्रदेशात स्थिरता शांतता प्रस्थापित करून प्रगती करण्याच्या दृष्टीनं ऑस्ट्रा हिंद हा लष्करी सराव महत्वपूर्ण ठरणार आहे, असं प्रतिपादन ऑस्ट्रेलिया लष्कराच्या ब्रिगेडियर अमांडा विल्यमसन यांनी आज पुण्यामध्ये केलं. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या ऑस्ट्रा हिंद 2024 या लष्करी संयुक्त सरावाला आज पुण्यामध्ये औंधच्या लष्करी तळावर सुरुवात झाली. 21 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या संयुक्त सरावात भारत आणि ऑस्ट्रेलिया लष्करातील लाईट हॉर्स रेजिमेंट आणि भारतीय लष्कराच्या डोगरा रेजिमेंटचे 120 जवान सहभागी झाले आहेत. 2 आठवड्यांच्या या संयुक्त सरावात तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, सामरिक कौशल्याचं आदानप्रदान, युद्ध कवायती तसंच क्रिकेट सामनाही होणार आहे. एसटीच्या पुणे विभागाच्या ताफ्यात आणखी 2 महिन्यांच्या काळात 150 नव्या स्वमालकीच्या बसगाड्या दाखल होणार आहेत. या गाड्यांमुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत. एसटीच्या पुणे विभागाचे 14 आगार आहेत. त्या आगारांना त्यांच्या मागणीनुसार नव्या बसगाड्यांचं वाटप होण्याची शक्यता आहे. यामध्ये इंदापूर, तळेगाव, राजगुरुनगर, पिंपरी चिंचवड, मनसर, शिवाजीनगर, वाकडेवाडी, शिरूर, भोर, दौंड, स्वारगेट, नारायणगाव, बारामती, बारामती एमआयडीसी, सासवड या आगारांचा समावेश आहे. यापूर्वी नवीन इलेक्ट्रिकवरील शिवाई आणि शिवनेरी अशा एकूण 150 बसगाड्या पुणे विभागाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत, अशी माहिती एसटीचे पुणे विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांनी दिली आहे. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 31 तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.